राया म्हणजे ती लक्ष्मी आलेली ती निघून जाईल म्हणजे तिच्या नवऱ्याला ती सांगते.
पण का जाईल निघून? हा
तर त्याच्या म्हणणे म्हणजे ती काहीतरी सत्व घ्यायला आली असं त्यांच्या पत्नीचं म्हणणं आहे. ती सत्व घ्यायला आलेली आणि ती निघून जाईल मग आपण तिच्यासाठी आपण काय केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं.
सो शी सेज की द वाईफ इज ॲड्रेसिंग टू द हजबंड दॅट द लक्ष्मी हॅज कम इन द हाऊस अँड शी हॅज कम टू टेस्ट अस सो अँड शी विल गो बॅक सो व्हॉट टू बी डन दॅट शी शुड नॉट गो बॅक लाईक दॅट ही अंडरस्टँड्स.
Yes.